नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कबस्तबाबते तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केरळांतल्या तरेकवार शारांक भेट दिवन कोंकणी भाशिकां कडेन संवाद सादलो. कोंकणी भाशे खातीर वावर केल्ले पद्मश्री पुरस्कार जैतिवंत नारायण पुरुषोत्तम मल्ल्या हांची तांणी भेट घेतली. मंदिराक भेट दिवपासयत सेवाभावी संस्थांक लेगीत तांणी भेट दिली. कोंकणी साहित्यीक नारायण पुरुषोत्तम मल्ल्या हांणी कोंकणी भाशे खातीर व्हड योगदान दिला. कोंकणीत बरीच पुस्तकां बरयल्ल्या नारायण मल्ल्या हांकां 2005 वर्साचो कोंकणी भाशा प्रचार सभेचो पितामह हो भोवमान फावो जाला. कोची हांगा मुखेलमंत्र्यांनी अप्पू भट, विनायक पंडीत आणि रंगा भट्ट हांच्या यादस्तिकांक भेट दिवन तांकां आर्गां ओपली. 17व्या शेंकड्यात ह्या तिगा शास्त्रज्ञांनी 700 प्राण्यांची चित्रां काढिल्ली. देवनागरी कोंकणीतल्यान ह्या तिगांनी संशोधन बरोवन काढला. एर्नाकुलम हांगा अनुग्रह चॅरिटेबल ट्रस्टान वार्तालापाची कार्यावळ आयोजीत केल्ली. कोंकणी भाशिकांकडेन मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार संवाद साधलो. हांगाच्या कोंकणी भाशिकांनी कोंकणी संस्कृती जपपासयत कोंकणीतल्यान साहित्य लेगीत तयार केला. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी ह्या सगळ्यांची तोखणाय केली. तिरुमाला देवस्वम गोशीपुरम देवूळ हे कोची हांगाचे गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचे श्रद्धास्थान. ह्या देवळाक भेट दिवन मुखेलमंत्र्यांनी दर्शन घेतले. एर्नाकुलम हांगा अनुग्रह चॅरिटेबल ट्रस्ट हे बायलां खातीर निवारात चलोवपा सयत बरोच सामाजीक वावर करता. ह्या ट्रस्टाक भेट दिवन मुखेलमंत्र्यांनी तांच्या वावराची म्हायती घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची मन की बात कार्यावळ मुखेलमंत्र्यांनी कोंकणी उलोवपा लोकांसयत आयकली. एर्नाकुलम हांगा तिरुमाला देवळांत तांणी देवाचे दर्शन घेतले. 17व्या शेंकड्यात गोंयच्यान बऱ्याच लोकांनी केरळांत स्थलांतर केले. कोची एर्नाकुलम हांगा बरेच कोंकणी उलोवपी लोक आसात. तांच्यो भेटीगाठी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी हे वेळार घेतल्यो. गोंयचे 8वे विधानसभेचे 9वे अधिवेशन 24 मार्च सावन सुरू जातले. राज्यपाल श्रीधरन पिल्ले हांणी हे संबंदीची अधिसुचोवणी जारी केल्या. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 24, 25 आनी 26 मार्च अशे 3 दीस चलतले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत 26 मार्चाक 2025-26 वर्साचो अर्थसंकल्प सादर करतले. अर्थसंकल्पाक आतां फकत 1 म्हयनो आशिल्ल्यान खात्या वतीन अर्थसंकल्पाची तयारी नेटान सुरू आसा. आतां मेरेन 80% खात्यांच्यो बसका पुराय जाल्यात. खात्याच्या मंत्र्यांक नियाळ सादर केल्या उपरांत मुखेलमंत्री अर्थसंकल्पातले तरतुदीचो नियाळ घेतले. खाते मुखेली कडल्यान ही म्हायती मेळ्ळ्या. अधिवेशन 24 मार्च ते 26 मार्च ह्या काळात जातले. अर्थसंकल्पाची तारीख निश्चित जरी नसली तरी तो 26 मार्चाक सादर जावपाची शक्यताय आसा. अर्थसंकल्पाक आतां 1 म्हयनो आशिल्ल्यान खात्या वतीन आतां निमणो नियाळ घेतले. अर्थखात्या वतीन विविध खात्यांच्यो 80% बसका पुराय केल्यात. गोवा चेंबर, लघु उद्देग संघटना, TTAG, बार एंड रेस्टॉरंट ह्या संघटनांच्या प्रतिनिधीं वांगडा आतां मुखेलमंत्री बसका घेतले. ह्यो संघटना मागण्यांची निवेदना मुखेलमंत्र्यांक सादर करतले. केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारीत सादर केला. सत्तरी आनी दिवचल वाठारात काल 8 वेळो पावस पडलो. फाटल्या कांय दिसा सावन राज्यात तापमान सामान्य परस चड आसा. गोंय वेधशाळेन काल सकाळी राज्यातले उण्यात उणे तापमान 25.6 सेल्सियस इतले नोंद केल्ले. सामान्य तापमाना परस ते 4.8 इतले चड आशिल्ले. वास्कोच्या रविंद्र भवनात कोंकणी चित्रपट महोत्सवाखाला 3 कोंकणी चित्रपटांचे प्रदर्शन आयोजित केला. हो महोत्सव 24 ते 26 फेब्रुवारीक जातलो. हो चित्रपट महोत्सव सगळ्यां खातीर मुफत आशिल्ल्यान रविंद्र भवनाचे अध्यक्ष जयंत जाधव हांणी ही म्हायती दिली. ह्यावेळार उपाध्यक्ष डॉ धर्मेंद्र प्रभुदेसाय, सदस्य शांताराम पराडकर, रवळनाथ पेडणेकर, अंकुश चारी, दामू गुजरेकर, सदानंद घुणसेकर, दिलीप काजळे तशेंच प्रवेश आमोणकर, रविंद्र भवनाचे अधिकारी बरेश नायक हाजीर आशिल्ले. ह्या महोत्सवाचे उक्तावण मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर हांचे हस्तुकी जातले. आयज सांजे वेळा 7 वरांचेर दिग्दर्शक निहाल चारी हांचो आदेश आनी सवंग हे 2 कोंकणी शॉर्ट फिल्म दाखयतले. ताचे पयली श्री गजानन गणराया आनी श्री दामोदर म्हज्या देवा ह्या 2 म्युझिक व्हिडिओचे सादरीकरण जातले. 25 फेब्रुवारीक सांजे वेळार 7 वरांचेर काजरो जाल्यार 26 तारखेक फेद्रू बोदेर हे कोंकणी फिचर फिल्म दाखयतले. आकाशवाणी पणजी प्रादेशीक विभागाच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयज सांजे 7 वरां जावन 20 मिनटांचेर आयकपाक मेळटल्यो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.